तुम्ही ऐकत आहात लाइट्स कॅमेरा ऍक्शन.
हाय, मी सईता म्हणकर आणि तुम्ही ऐकताय अवॉर्ड विनिंग शो लाइट्स कॅमेरा ऍक्शन, माझ्या आणि कलाकार श्रुती सोबत. 93.5 रेड एफ एम बजाते रहो.
ऍक्शन, कम ऑन. म्हणजे आता हे मला म्हणायची गरज नाही की सई इज हॉट गॉर्जियस गर्ल आणि आता असं असल्यानंतर मुलं मागे लागणार नाहीत, प्रपोज करणार नाहीत, यु नो, येऊन विचारणार नाहीत, शिट्ट्या मारणार नाहीत, चान्स मारणार नाहीत, तसं होऊ शकत नाही सई, यु नो. आणि हे झालं नाही तर मी म्हणेल की हे हा मुलगाच नाहीये वगैरे म्हणून. सो मला सांग की तुला कॉलेजमध्ये किती लोकांनी प्रपोज केलं, एक्सेप्ट केलंस, नाही केलंस, रिजेक्ट केलंस, तेही आम्हाला सांग.
आय ऑलवेज हॅड बॉयफ्रेंड, सो नोबडी रिअली गुड प्रपोज मी. पण मला एक गोष्ट ओव्हर द इयर्स कळली की लोकांना भीती वाटायची माझ्याशी येऊन बोलायला. आय डोंट नो वाय. म्हणजे अजूनही लोक मला कधी कधी भेटल्यावर सांगतात की तू अप्रोचेबल आहेस का, असा प्रश्न पडतो, किंवा तुझ्याकडे येऊन बोलायची भीती वाटते. इन अ वे इट्स गुड, पण मी अशी नाही आहे. आणि खूप लोकांनी मला नंतर जेव्हा माझे मित्र झाले तेव्हा सांगितलं की आम्ही खरंच खूप लाईन मारायचो तुझ्यावर, पण आमचं कधी डेअरिंग झालं नाही तुला येऊन सांगायचं.
ती सध्या काय करते, स्क्रीन वर असते.
सो या अशी स्टोरी आहे माझी.
बरं, पण मग एखादा कधी तुला स्वतःहून प्रपोज करा असं नाही वाटलं कुणाला?
ओ मॅन, डोंट आस्क. एक MBA स्टुडंट होता, माझी बेस्ट फ्रेंड दीपा आणि मी, आम्ही दोघी त्याच्यावर भयंकर लाईन मारायचो. भयंकर म्हणजे त्याला काही लिमिट नाही, म्हणजे धो पाऊस पडत असताना त्याच्या घराच्या वरून चक्रा मार. मग कसं होतं, 3 लेन्स होत्या. सो एकदा त्या लेनमध्ये जायचं, एकदा ह्या लेनमध्ये जायचं, एकदा व्हेरी क्लोज टू हिज हाऊस. जेव्हा व्हेरी क्लोज टू हिज हाऊस वी यूज टू हॉंक. तर असे खूप बरेच असं मी खूप केलं आहे आणि त्या वेळात त्या गोष्टींची मजा असते. आणि आय थिंक इट्स अ लॉट ऑफ फन टू डू ऑल दीस थिंग. हे मी केलं आहे. सो आणि त्या मित्राला आज माहिती आहे की आम्ही असं करायचो. वी आर ग्रेट फ्रेंड्स नाव, ही इज मॅरिड. पण हो, मी आणि दीपानी त्याच्यावरती खूप लाईन मारली.
बरं, मला सांग तुझा फर्स्ट परफॉर्मन्स. मग तो शाळेत होता, तू म्हणालीस की डान्सच्या वेळेस तुला अशी फिलिंग येते, बट देन वी सीन यू डान्सिंग लाईक एनिथिंग. मग हे कसं काय आणि तुझा पहिला परफॉर्मन्स कुठला होता?
ओ वाव, पहिला परफॉर्मन्स आय थिंक एवढा आता ज्युनियर KG सिनियर KG पण फोटोज आहेत पण ते आठवत नाही. पण आय क्लिअरली रिमेंबर एका नाटकात मी झाड झाले होते आणि एक मुकनाट्य होतं आणि पडदा उघडतो आणि पहिलाच म्हणजे पहिल्या 5 मिनिटात ते झाड पडतं. सो ऑल वी हॅड टू डू वॉज स्टँड लाईक दिस, एक लाकूड थोडं येणार, ते झाड पाडणार आणि आम्ही असे असे हलून खाली पडणार आणि मग नाटक संपेपर्यंत आम्ही असेच आहोत. सो दॅट वॉज माय फर्स्ट परफॉर्मन्स.
बरं, मग कॉलेजमध्ये तू एकांकिका आणि नाटकाला सुरुवात केलीस?
नाही, मी आय थिंक मी 10th असताना राज्यनाट्याला पहिलं नाटक केलं आणि तेव्हा मला असं झालं की वाव, दिस इज समथिंग. म्हणजे हे काहीतरी हा वेगळाच नशा आहे, किंवा हे केल्याने काहीतरी मला वेगळं सॅटिस्फॅक्शन मिळतं आहे. तर मी असा विचार केला की हे अजून करून बघूया, जर का आपल्याला हीच उत्सुकता, हेच डेडिकेशन आणि हीच ओढ कायम राहिली तर आय थिंक दिस इज फॉर मी. आणि असंच झालं. आणि
ते नाटक कुठलं होतं?
ते नाटक होतं आधे अधुरे पहिलं होतं, हिंदी मोहन राकेश, विजय तेंडुलकरांनी त्याचा अनुवाद केलाय. पण हो, इट वॉज अ हेवी प्ले आणि तोच पहिला केला मी, त्याच्यामुळे तेव्हापासून आय थिंक डिरेक्शन काय आधे अधुरे
सारे सपने पूरी होते.
93.5 रेड FM बजाते रहो.
लाइट्स कॅमेरा ऍक्शन, कट इट.